लाईव्ह वर रेड एफ एम वर 8:17 झालंय. तर मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर 1 मध्ये जाणून घेण्याची वेळ झाली आहे, क्या हुआ था आज के दिन इतिहास में.
आज के दिन इतिहास में, इतिहास में, इतिहास.
आजच्या दिवशी 1832 साली जगप्रसिद्ध जर्मन साहित्यिक युहान वोल्फगांग यांचं दुःखद निधन झालं होतं. आजच्याच दिवशी भौतिक विज्ञ आणि नोबेल पारितोषिक प्राप्त रॉबर्ट अँड्र्यूज मिलिकन यांचा जन्म झाला होता 1868. आजच्याच दिवशी माध्यमिक शालांत परीक्षेची सुरुवात करण्यात आली होती 1949 साली. आणि आजच्याच दिवशी शकावर आधारलेलं राष्ट्रीय पंचांग भारतानं स्वीकारलं होतं 1957 रोजी. आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या दिनाला सलाम करत हाय हील्स पे नच्चे फ्रॉम की एन का. एन्जॉय सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते राहो.